नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगन्सिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत। अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तव भृत्सु मङ्गलः। ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्त्नियोर्जाम्। याश्रते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो न सुमना भव। विज्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् गुणस्तु विश्वतः। अथो यैषु धिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पतीनाम् पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिनेनाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राय तता विने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आज आपल्याला सांगणार।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय एक दिवस स्वामीजींच्या दुकानात बसलो असताना आदरणीय बापूसाहेब भिशीकर तिथे आले. स्वामीजींबरोबर त्यांचे संबंध विशेष मित्रत्वाचे होते. बापूसाहेब संघाच्या पठडीतले सात्विक वृत्तीचे आणि चौकस स्वभावाचे होते. वैयक्तिक पातळीवरचा परमार्थ समाजात व्यापक स्वरूपात प्रसृत व्हावा अशी त्यांची धारणा असावी. श्री गुरुजी किंवा संघाचे दुसरे सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांचे विचार आणि स्वामीजींची परमार्थ दृष्टी यांची सांगड घालण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असे. त्या दिवशी संभाषणाच्या ओघात ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक आणि संचालक माननीय अप्पासाहेब पेंडसे यांचा विषय निघाला. संघाच्या मुशीतूनच तयार झालेले आणि पुढे स्वतंत्रपणाने प्रबोधिनीसारखी राष्ट्रीय विचारांची संस्था नावारूपाला आणलेले अप्पासाहेब यांच्याविषयी स्वामीजींना आदर होता. त्यांच्या कार्यावर आध्यात्मिक प्रभाव कितपत आहे यावर बापूसाहेब चर्चा करू इच्छित होते. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले, माझा अप्पांशी चांगला परिचय आहे, त्यांची माझी एक दोन वेळा गाठ पण पडली आहे, ते आपल्या दुकानात सुद्धा येऊन गेले. त्यावेळेस ते मला म्हणाले, आम्ही प्रबोधिनीत निस्वार्थ बुद्धीनी समाजाला उपयोगी पडणारे प्रचारक म्हणजेच खरेखुरे संन्यासी तयार करत आहोत. मी त्यांना म्हणालो, गीतेला अभिप्रेत संन्यासी घडवणं हे फार महत्वाचं आणि कठीण सुद्धा आहे. त्यांनी मला विचारलं, म्हणजे तुम्हाला नक्की काय सुचवायचं आहे? मी म्हणालो म्हणजे स्वामी म्हणाले सगळं. मी म्हणालो, गीता संन्यासाची व्याख्या फार सुंदर करते. नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. जो हवं नको या भावनेपासून मुक्त आहे त्याला नित्य संन्यासी म्हणायचं. असा जो संन्यासी सुखदुःख हानिलाभ या द्वंद्वांच्या पलीकडे गेला तो सुखे नैव कर्मबंधनातून सुटतो. आणि त्याच पाचव्या अध्यायात गीता म्हणते, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न दीप्यते. ज्यानं आपलं मन आणि इंद्रियांना वश केलं आहे, जो शुद्ध अंतःकरणाचा आणि सर्वानुभूती भगवद्भाव ठेवणारा आहे, असा योगयुक्त उदंड कर्म करूनही त्यात लिप्त होत नाही. मी त्यांना म्हटलं की गीतेचा संन्यासी आणि कर्मयोगी अंतर्लक्षणांनी एकच असतो. असं जीवन घडवावं अशी भगवंताची अपेक्षा आहे. बापूसाहेब तटस्थपणे हे सर्व ऐकत होते. त्यांनी विचारलं, मग अप्पासाहेब पेंडसे यावर काय म्हणाले? स्वामींनी उत्तर दिलं, त्यांना माझं सांगणं विशेष पसंत पडलं नाही, ते थोडेसे नाराज झाले. पण गीतेचा संन्यासी आणि कर्मयोगी हा असाच असला पाहिजे अशी माझी पक्की श्रद्धा आहे. बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ते म्हणाले, बाळासाहेब आपण म्हणता ते मला पटतं, परंतु खूप व्यापक कार्याच्या उभारणीमध्ये तुम्ही म्हणता हे आहे तसं उतरवणंही फार अवघड बाब आहे. स्वामीजी आम्हा सर्वांवर नजर फिरवत म्हणाले, म्हणूनच मी इथे येणाऱ्या सर्वांना संसार आणि परमार्थ एकरूप करा असं सांगायचा प्रयत्न करतो. लहान प्रमाणात यथाशक्ती यथामती ज्ञानेश्वरी दासबोधात सांगितल्याप्रमाणे जीवन धन्य करण्याचा हा उपक्रम आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, आता गृहादिका अधवे हे काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निस्संगू म्हणवनी. हे सर्व ऐकून मी फारच प्रभावित झालो. स्वामीजींनी उच्चारलेले पाचव्या अध्यायातले श्लोक आणि माऊलींची ओवी याचा अर्थ तेव्हा नीट काही उमजला नव्हता. तरीसुद्धा स्वामीजींची साधकांकडून काय अपेक्षा आहे याची निस्संदिग्ध कल्पना मला आली. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या अघोषित परमार्थ विद्यापीठात असंख्य प्रसंग घडले असतील. माझ्या स्मरणात त्यातले काहीच आहेत. अनेक गोड प्रसंग असेच उंजळीतून निसटून गेले, पण जे आठवतंय तेही माझं भावविश्व समृद्ध करणारच आहे. स्वामींकडे तरुणांचा ओढा पुष्कळ वाढला होता. 1977 सालापासून स्वामींच्या श्रोत्यांमध्ये युवा पिढीचा एक मोठा ओघ सुरू झाला. सुशिक्षित, सुविद्य, संवेदनाक्षम असे अनेक युवक स्वामींच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाले होते. असाच एक तेजस्वी मुलगा, त्याचं नाव बहुतेक प्रभाकर कानिटकर असं असावं, स्वामीजींच्या दुकानात येत असे. तो एकदा स्वामींना म्हणाला, मला ज्ञानेश्वरीचं पारायण करायची इच्छा आहे, तसंच आळंदीला आणि पंढरपूरला जाऊन यावंसं वाटतं. त्यावर स्वामीजी उद्गारले, फारच छान, जरूर कर. आपले हात पाय चालतात तोपर्यंत भगवंताच्या दारी जाऊन त्याचं दर्शन घ्यावं. आपले डोळे काम करतात तोपर्यंत सद्ग्रंथांचं वाचन करावं, आणि कान ऐकू शकतायत तोपर्यंत श्रवण करावं. जेव्हा हे सर्व काम देणार नाहीत तेव्हा आधी पाहिलेलं ऐकलेलं आपल्याला आठवलं पाहिजे. त्याचं स्मरण आपल्याला झालं तर भगवंतालाही आपलं स्मरण झाल्याखेरीज राहत नाही, असं म्हणून स्वामीजींनी ईशावास्य उपनिषदातला एक श्लोक उच्चारला. वायुः अनिलम अमृतम अथेदम भस्मांतम शरीरम. ओम क्रतो स्मर कृतम स्मर क्रतो स्मर कृतम स्मर. मग म्हणाले, आपले प्राण अविनाशी तत्वात विलीन होतात आणि शरीर तर भस्मसातच होणार आहे, पण जी साधना केली, श्रवण केलं, सत्संगतीत गेलो, सद्ग्रंथांचं मनन चिंतन केलं, त्याचं स्मरण मला व्हावं आणि भगवंता तू ही हे मी केलेलं आठव आणि मला अमृतत्वाला घेऊन जा. हे सर्व बोलत असताना स्वामीजी अत्यंत अंतर्मुख होऊन गेले. आमच्याशी नव्हे तर स्वतःशीच जणू ते संवाद करत होते. 2 मिनिटं अशीच स्तब्धतेत गेली. स्वामीजींनी दीर्घ सोहमचा श्वास घेतला, समोर स्वरूपानंदांकडे डोळे भरून पाहिलं आणि पुन्हा पूर्वीसारखाच सहज संवाद साधायला सुरुवात केली. 1980 सालच्या दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीच्या मंगल पहाटे 6:05 आम्ही मुलं बागेश्वर निवासात स्वामीजींसमवेत ध्यानासाठी गेलो. बाहेर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती आणि ध्यानाच्या खोलीत हा योगी अत्यंत निर्लिप्त होऊन निश्चलतेने ध्यानाला बसला होता. आम्ही सर्वजण तिथे आधीच घालून ठेवलेल्या आसनांवर ध्यानाला बसलो. एरवी दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण काय काय गोंधळ घालतो आणि आज चक्क स्वामींबरोबर ध्यानाला बसलो आहोत या कल्पनेनेच मोठी गंमत वाटत होती. या देवाऱ्याच्या खोलीत आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत असं जाणवायला लागलं. स्वामीजींचे सोहम ध्वनी ऐकताना बाहेरून कानावर येणारे फटाक्यांचे आवाज विरळ होत गेले. आम्ही सर्वजण खूप आनंदात ध्यानाला बसलो. 7:30 पूजनीय सरलाताईंनी स्वामीजींना जागं केलं. स्वामीजींनी हरी हरी, ज्ञानोबा, स्वामीजी असं म्हणत ध्यान विसर्जित केलं. ज्ञानेश्वरी हातात घेऊन मस्तकाला लावली आणि 4 अध्यायातल्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम या श्लोकावरच्या ओव्या वाचल्या. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, सई योगिया पाहे दिवाळी निरंतर ही त्यांची लाडकी होवी त्यातच होती. सरलाताई सुद्धा ओव्या वाचन ऐकत होत्या. वाचन झाल्यावर घाईघाईने स्वामी त्यांना म्हणाले, सरलाताई आणा फराळाचं, मुलांना देणार आहात ना, वेळ नका घालवू फार. त्या लगबगीने उठल्या आणि अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला स्वयंपाकघरातून फराळाचे पदार्थ भरलेली ताटं घेऊन आल्या. म्हणजे याचा अर्थ त्यांनी ही सगळी तयारी आधीच करून ठेवलेली होती. स्वामीजी म्हणाले, घ्या मंडळी फराळाचं, आम्ही घेऊ का नको असं करत होतो. घ्यायचं तर होतं, पण स्वामीजींसमोर नेहमीसारखं आडव्या हाताने घेणं जमत नव्हतं. सरलाताई म्हणाल्या, अरे घ्या ना भरपूर, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला घ्यायला काय अडचण आहे. त्याआधी काही दिवसच प्रवचनात स्वामी म्हणाले होते की दिवाळीचा फराळ सुद्धा आपण मर्यादित करावा. चकल्या किती खायच्या, एखाद दुसरी खावी, त्यामुळे आमची अधिकच काकू चालली होती. सरलाताई त्यांना म्हणाल्या, तुम्ही प्रवचनात एक चकली खा असं म्हणालात की मुलं आता खायला तयार नाही, यांना भुका लागतात, ही तरुण आहेत सर्व. स्वामीजी मिश्किलपणे हसत होते. ते म्हणाले, बरोबरच आहे, पण तुम्ही म्हणता म्हणून दोन दोन चकल्या खा रे मुलांना, पण जास्त नको हा. सर्वच जण हसायला लागले. गमतीत सुद्धा स्वामीजी आपला हेका सोडत नव्हते आणि सरलाताई त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आम्हाला आग्रह करायचा थांबत नव्हत्या. शेवटी स्वामीजी म्हणाले, अगं एकच चकली खा म्हटल्यावर हे थोडेच थांबणार आहेत, पण निदान कमी चकल्या तरी खातील या दिवाळीत. अत्यंत जिव्हाळ्यानी आणि अगदी सहजपणाने स्वामीजी आम्हा मुलांना छोट्या छोट्या प्रसंगातून घडवत होते.
या मते हरी हरी सद्भक्त सु उमाताई कुलकर्णी अमेरिकेमध्ये असतात. काही थोड्या काळासाठी त्या इथं आल्या. आपल्या USA च्या केंद्रामध्ये त्यांचा उत्तम सहभाग असतो. त्या साधना अतिशय मनापासून करतात. मी त्यांना असं सांगितलं की तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त कराल का, आणि त्यांनी संमती दिली. आज त्या त्यांचं मनोगत व्यक्त करतात.
ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. आज स्वामींच्या पुढे मनोगत प्रकट करण्यात आनंद तर होतोय, परंतु थोडं टेन्शन पण येतंय. माझं पारमार्थिक शिक्षण हे लहानपणापासून सुरू झाले. वडिलांच्या कडून गीताचे श्लोक, विनोबा भावे, अरविंद घोष, कृष्णमूर्ती यांचे आयडियाज ऐकायला मिळत असे. तेव्हा कळत नसले तरी एक ठसा उमटवत होते. टू अंडरस्टँड, अहम ब्रह्मासी असे अनेक वाक्य मी लहानपणी ऐकायचे. लहानपणी आम्ही 2-3 इंदोरला नाना महाराज तराणकर यांच्याकडे उत्सवाला गेलो होतो. तेथे दिगंबरा दिगंबरा याचा 24 जप सुरू असायचा. मला आठवतंय की मी गंमत म्हणून त्याच्यात सहभागी पण झाले होते. नानांचा प्रभाव खूप पडला होता. 12 नंतर आम्ही जामनगरहून बडोद्याला राहायला आलो होतो. 12 परीक्षेत काही सब्जेक्टमध्ये मार्क अपेक्षेपेक्षा खूप कमी पडले, त्यामुळे मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही. मेडिकलला ऍडमिशन नाही मिळाली यापेक्षा मैत्रिणीबरोबर पुढचं शिक्षण होणार नाही याचं जास्त दुःख झालं. त्यावेळेला कुणी सपोर्ट नसल्यासारखे वाटत होते. मी दत्तभावनी रोज 20 म्हणायला लागले व ते बरेच वर्ष करत होते. नाम जप करायचा तर मी नाना नाना असं करायचे. जे दिसते ते नाही म्हणून ना ना असं करायचे. रामकृष्ण म्हणायचे नेती नेती, तसंच हे नाना असं म्हणायचे. सुमारे 15 वर्षांपूर्वी कुठेतरी अतृप्त वाटत होते. व्यस्त जीवन नेहमीच्या धकाधकीत चालले होते. कोणाचे गायडन्स हवे असे वाटत होते. असेच शोधात अटलांटामध्ये रॉय युजीन डेव्हिस ला भेटायला गेले. त्यानंतर स्वामी वेद भारती यांना पण भेटून आले, परंतु पुढे काही करावेसे वाटले नाही. त्यानंतर स्वामी माधवानंदांच्या प्रवचनाला जायला योग आला, खूप आवडले. मग जेव्हा भारतात परत आले तेव्हा स्वामी मकरंदनाथांना भेटायला गेले. तिथे मात्र ते काय बोलत आहेत याकडे लक्षच नव्हते. डोळ्यातून अश्रू का वाहत आहेत आणि ते थांबायचे कसे याकडेच लक्ष होते. त्यावेळेला त्यांनी मला, तू देह मन बुद्धी नाही व तू सच्चिदानंद स्वरूप आहे असे म्हणाले. त्यांचे येच सा अजून कानात ऐकू येतात. 2004 साली भारतात सुट्टीला येण्याचा प्लॅन होत होता. 2 महिने आधी रोज सकाळी स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद हे दोघही माझ्या ब्रू मथ्याच्या ठिकाणी दिसत होते. कोणाचा अनुग्रह घ्यायचा काही कळेना. स्वामी माधवानंदांना मी US मध्ये भेटू शकत होते. स्वामी मकरंदनाथांना मात्र मी जेव्हा भारतात येईन तेव्हाच फक्त भेटता येईल असे कळत होते. परंतु निघायच्या 2 दिवस आधी फक्त स्वामी मकरंदनाथच येत होते. त्या दिवशीपासून ते माझे सद्गुरू झाले. अनुग्रहाचा लाभ मात्र 18 जुलै 2006 साली झाला. स्वामीजींच्या कृपेने 2005 च्या सुमारास स्वामीजींची प्रवचन सुद्धा उपलब्ध झाली. आयपॉड वर प्रवचन डाउनलोड करून ऐकण्याचा छंद लागला. आता तर असे वाटते की जगात सर्वात जास्त सहवाद असेल तर तो मला स्वामीजींच्या बोधवाक्यांचाच असतो. घर काम करताना, ऑफिसला जाताना श्रवण घडत असते. एक विशेष म्हणजे जेव्हा प्रवचन किंवा अभंग ऐकताना काम केले ते अत्यंत सहजपणे होते. कधी मन अस्वस्थ झाले, झोप येत नसेल की स्वामीजींचे प्रवचन सत्संग ऐकायला सुरुवात करते. अनुसंधान होते आणि मन स्थिर होते. दर 2 वर्षांनी पुण्याला येणं होत असे. आले की स्वामीजींकडे केव्हा जाता येईल हे आधी ठरवायचे आणि नंतर बाकीच्या गोष्टी. 2006 साली USA मध्ये केंद्र सुरू झाले. महिन्यातून 3र्या रविवारी केंद्र असते. मागच्या 4-5 वर्षात ईस्ट कोस्ट शिबिर हे आमच्याकडे होते. अगदी आनंदाचे वातावरण असते. यावर्षीपासून आम्ही मिनी शिबिर पण करतो. त्यात फक्त अनुषंगिक साधना, नाम, ध्यान असे करतो. स्वामीजींच्या कृपेने असेच शिबिर होत राहोत असे वाटते. आता USA चे केंद्राची लोक हे माझी फॅमिलीच झाली आहे. इथं आल्यापासून भीती नाहीशी झाली व कॉन्फिडन्स वाढला आहे असे वाटते. आधी कंटिन्युअसली भीती वाटायची, काही केले तरी भीती वाटायची, जी आता अगदी क्वचितच वाटते. शांती वाढली आहे, आतून स्थिरता आली आहे. मी देह मन बुद्धी नाही त्याचा ठसा आतवर शिरल्यासारखा वाटतो, परंतु अजून खूप इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. मनातली संकुचितता व इतर अवगुण कमी करण्याचा प्रयत्न आहे, पण ते होण्यासाठी माझी केपेबिलिटी कमी आहे असे वाटते. ते स्वामीजींच्याच कृपेने होईल याची खात्री पण वाटते. साधना मार्गात मी न्यूटनचा 1ला आणि 3रा लॉ डोळ्यासमोर ठेवते. 1ला लॉ असा आहे, An object in motion continues in motion with the same speed and in the same direction unless acted upon by unbalanced force. माझा प्रयत्न continuous नामस्मरण करायचा आहे, जे करून राम हमारा जप करे हम बैठे आराम असे होऊन जाईल. विषय आसक्ती विचार सारखे अनबॅलन्स्ड फोर्सेस मध्ये येऊ न देण्याकडे लक्ष असते. 3रा लॉ असा आहे, Action and reaction are equal and opposite. जितकी भक्ती तितकी प्राप्ती. जितकं जमेल तेवढं तन मन बुद्धीने मी सद्गुरूंवर उत्कट भक्ती करायचा प्रयत्न चालू ठेवला आहे. पूर्ण शरणागत होण्यासाठी मनाची तयारी लागते, जे मला वाटते माझी अजून झाली नाही. 80-90% झाली असेल, परंतु उरलेले 10-20% खूप अवघड वाटते. मी अधून मधून स्वतःची परीक्षा घेते, परंतु त्यात अजून नापास होते. अहंभाव, माझं तुझं, स्वार्थ त्याग करण्यात कमी पडते. कुठेतरी असे वाटते की त्याने माझं इंडिपेंडन्स जाईल. ते मी स्वामी म्हणतात तसे ऑप्शनला टाकले आहे. त्यांच्याच कृपेने ते ओलांडीन हे निश्चित. जे जमते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न मात्र अत्यंत निष्ठेने चालू आहे. स्वामीजी, तुम्ही आम्हाला प्रेम, ज्ञान, धबधब्यासारखं दिलं आहे. आता मार्गावरून चालणे हे उरले आहे. तुमच्या कृपेने ते पण घडत राहील. तुम्हाला हवी तशी साधना आमच्या हातून हो अशी तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. हरिओम.
हरि हरि.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने एव्ही रूमच्या बाजूला सरकून घ्यावं आणि जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
तुमची तळमळच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, याच्यात काही शंका नाही. आत जाग आली याचा अर्थ सद्गुरु कृपा झाली. सद्गुरु असती हृदयात सच्चेष्टाते जागवित असं म्हटलेलं आहे. ते आतूनच जाग करतात, आतूनच मार्गदर्शन करतात. या सिच्ची वहिनी, तुम्ही अभंग म्हणा.
मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपति से, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपति से, पंढरी लालाभे भाग्य वैकुंठी से, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपति से, धुंडित शोधित सख्या पांडुरंगा, भक्त होनिया आली चंद्रभागा, धुंडित शोधित सख्या पांडुरंगा, भक्त होनिया आली चंद्रभागा, तीर्थ रोज घेता देव चरणासे, उजळिता पवित्र जिच्या जीवनासे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, माय पित्यांच्या प्रेमाचा पायीक, पंढरीला येता पुत्र पुंडलिक, माय पित्यांच्या प्रेमाचा पायीक, पंढरीला येता पुत्र पुंडलिक, वेड लावनी द्या भक्त दर्शनासे, वितेवरी उभे द्वैत विठ्ठलासे, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे आषाढीला होता वैष्णवांची दाती नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी आषाढीला होता वैष्णवांची दाती नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे जो जविता जेथे पान पिंपळाचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे.
खूपच छान. चिंतने चिंतने तद्रूपता असे आपण वेदांत साधनेचे वर्म सांगता. आत चिंतन करणारा कोण असतो? आत्मा तर अकर्ता आहे. चित्त चिंतन करते म्हटले तर ते तकारामुळे जड समजले पाहिजे. कोणी करवून घेतल्याखेरीज चिंतन कसे आपले कार्य करेल? विषय चिंतनामध्ये अबोधात्मक जीव त्याच्याकडून विषय चिंतन करवितो, आत्मचिंतन कोण करविते? जीवाच्या स्वरूप लक्षणामुळे म्हणजे अज्ञानजन्य स्थितीमुळे जीव संसाराचे चिंतन करेल, पण त्याच्याकडून आत्म्याचे चिंतन कसे संभवेल असा प्रश्न विचारलेला आहे. जीव हा संसाराचं चिंतन करेल, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे अशी स्थिती असल्यामुळं जीवाच्या ठिकाणी वासना या असतातच. त्याला आपल्या स्वरूपाची भ्रांती देखील असते. आपण सच्चिदानंद स्वरूप असा त्याला प्रत्ययही नसतो आणि त्याची ओढ ही विषयांकडेच असते. आणि जीव जर चिंतन करेल तर विषयाचं चिंतन करेल, कर्माचं चिंतन करेल, संसाराचं चिंतन करेल, पतीचं करेल, पत्नीचं करेल, मुलांचं करेल, पैशा अडक्या संबंधी करेल. जीवाकडून आत्म्याचं चिंतन कसं संभवतं? आणि वेदांत म्हणतो की चिंतने चिंतने तद्रूपता, असं चिंतन करायला आत आहे कोण जीवाशिवाय? जो विषयाचं चिंतन करतो. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. जीवाच्या ठिकाणी विषयाचं चिंतन असतं याच्यात काहीच शंका नाही. तसंच जीव म्हणजे आपली जाणीव शक्ती, पण ज्या जाणीव शक्तीला भ्रांती आहे, अबोध आहे, अशी जाणीव शक्ती, ज्या जाणीव शक्तीला मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण अशा प्रकारचं भान आहे, मी अल्प आहे, जीवरूपानी आहे, मला बंधन आहे, कर्माच्या बंधनामध्ये मी सापडतो, कर्मफळाच्या बंधनामध्ये मी सापडतो, पाप पुण्याच्या बंधनामध्ये मी सापडतो, अशा प्रकारचं बंधन जीवानी आपल्या स्वतःवर ओढवूनच घेतलेलं आहे. मला बंधन आहे असाच जीवाचा भाव आहे. मला जन्म आहे, मला मृत्यू आहे, असाच जीवाचा भाव आहे. असा जीव हा संसाराच चिंतन करेल, पण रामनाम घेणं जरा अवघड वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्म्यासंबंधी चिंतन करणं जरा अवघड वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्वामीजी देखील कोणाची तरी गोष्ट सांगत असत की अगदी शेवटचा घटका मोजत होते नास्तिक ग्रह, आणि डॉक्टरांनी सांगितलं की भाऊसाहेब आता आमचे प्रयत्न आम्ही पूर्ण शक्तीनिशी करतो आहोत, तरी देखील आता देवावर भरोसा ठेवायला पाहिजे. तुम्ही थोडस नाम घेत राहा. तेव्हा ते असं म्हणाले मानेनी स्वामीजी असं करून दाखवत असत. ते असं म्हणाले की आणि प्राण सोडला. त्याही स्थितीमध्ये नाम घेणार नाही असं ते म्हणाले आणि तेव्हाच प्राण सोडला. आता असा प्राण सोडलेला जीव परत जेव्हा जन्माला येईल तेव्हा तो नाम कसा घेईल, तो ध्यानाला कसा बसेल, तो चिंतन कसं करेल, तो या गोष्टीकडे आकृष्ट होईलच कसा? आणि जर कोणी आकृष्ट होत असेल तर सर्वांचाच जन्म हा एक प्रकारे वासनेतूनच झालेला आहे. असं असल्यामुळं तो त्याच्या पूर्तीला जाईल. मग चिंतन आत करणारा कोण असेल, चिंतनाची साधना कशी करायची असा प्रश्न विचारलेला आहे. या चिंतनाची साधना करण्यासाठी म्हणून तो साधक पूर्वतयारी करत राहतो. एकदम चिंतने चिंतने तद्रूपता अशी साधना तो खरंच करू शकत नाही, तो चिंतनही करू शकत नाही. कित्येकांचा अगदी नाम घेत असला तरी देखील माळ हातात फिरते आणि मन मात्र विषयांच्या ठिकाणी धाव घेत, अशा प्रकारचा अनुभव आहे. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता हे वेदांत वाक्य जरी खरं असलं तरी चिंतनाने चित्ताला तद्रूपतेची शक्ती प्राप्त होण्याच्या आधी काही प्रवास निश्चित आहे, काही मार्ग त्या जीवाने चालणं गरजेचं आहे. त्या जीवाला मुमुक्षा निर्माण होते पहिली गोष्ट. म्हणजे संसारामध्ये जसा जसा तो धक्के खातो, संसारामध्ये विलक्षण धक्के बसतात आणि मृत्यू येतो, तर प्रत्येक मृत्यूतून जीव काहीतरी तारतम्य शिकतो. त्याची या प्रवासामध्ये त्याची प्रत्येक वेळेला अवगती होते असं शक्य होत नाही. त्याच्या ठिकाणी कळत न कळत विषयासंबंधी किंवा विषय भोगांसंबंधी चिंतन अशाही पद्धतीने सुरू होतं की हे विषय भोग कितीही भोगले तरी उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, कितीदा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित, असं प्रत्येक जीवाला वाटायला सुरुवात होते, कमी अधिक काळ असेल. पण दर जन्मामध्ये तीच रडकथा, तेच विषयांच्या मागे धावणं आणि याच्यातून सुख तर मिळत नाही, असा ज्याला शास्त्रीय शब्द आहे भोगापवर्ग, भोग भोगत असतानाच तो ऊर्ध्वगामी होणं किंवा ऊर्ध्व दिशेला परमार्थ दिशेला त्याचे विचार वाहणं असं प्रथम सुरू होतं. त्याला उत्सुकता निर्माण होते की विषयांचं जे सुख आहे त्या सुखापेक्षा अधिक टिकाऊ, जास्त काळ टिकणारी किंवा समाप्त न होणारी अशी काही सुख असतील का? त्याचबरोबर त्याच्या भाग्यवशात त्याच्या कानावर काही संत वचन देखील येतात. त्याचा उद्घोष जगतात चालू आहे, प्रत्येकाच्या कानावर येतो. पण अशा विशिष्ट वेळेला जेव्हा त्याची मनोभूमी अत्यंत अनुकूल झालेली असते त्यावेळेला त्याचा अचानक परिणाम होतो आणि अतिशय साधी अशी निमित्त पुरतात. कधी कोणी सहज म्हणून गोंदवल्याला जातो आणि आकृष्ट होतो. सहज म्हणून वासुदेवानंद सरस्वतींच्या तिथं जातो, आकृष्ट होतो. त्यांनी म्हटलं ना नाना महाराजांमुळं पण आकृष्ट झाल्या. अशा प्रकारे फार कार्यकारण भाव नसताना आणि तसा फार विचार केलेला नसताना अचानक परमार्थ विचार पगडा घेतो आणि असं वाटायला लागतं की हे सांगणार कोण भेटेल, कधी भेटेल. तो वाचन करायला सुरुवात करतो, त्याच्या हातात एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरी येते किंवा दासबोध येतो, उपनिषद येतात. एखाद्या वेळेला संत भेटी होते. जर संत भेटी झाली तर मग भांडार गृहे भरली परी असती अडकली, हातास न येता किली सर्व ही अप्राप्त. जोपर्यंत किल्ली नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. सद्गुरु कृपा तेची किली जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. सद्गुरूंची भेट होते, सद्गुरूच्या कडे तो आकृष्ट होतो. तसा विनाकारण आकृष्ट होतो, त्याच्या आंतरिक भावामुळे आकृष्ट होतो. बाहेर सांगता येण्यासारखी कोणतीही कारण नसतात. तरी देखील त्याचा अंतर्भाव सद्गुरूंच्या पादपद्मी समर्पित होतो आणि सद्गुरूंकडून श्रवण करायला लागतो, तो सत्कर्मांचं आचरण करायला लागतो. त्यामुळे जीव जरी झाला तरी देखील राजस आणि तामस अशा कर्मांच्या बरोबरीने सत्कर्मांचं आचरणही त्याच्याकडून घडायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराजांनी सत्कर्मांची व्याख्या करताना तरी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी. संतांच्या पायापाशी बसून संतान सवे योग ज्ञानी पैसता, योग आणि ज्ञान यांची माहिती देखील संतांच्या संगतीमध्येच संतांच्या सहवासामध्येच मिळते. हळूहळू श्रवणाच्या निमित्ताने किंवा उत्सुकतेच्या निमित्ताने आलेला, मुमुक्षेनी आलेला तो कधी साधक बनतो त्याला कळत देखील नाही. तो आकृष्ट होतो, तो साधना करायला सुरुवात करतो. साधना करून त्याची ध्येयनिश्चिती होते, त्याला असं वाटतं की हा परमार्थच जीवनभर करावा. त्याची कर्म सुधारतात, कर्माचेच विपरीत परिणाम आत होत असतात, कर्मांचेच उत्तम परिणाम आत होत असतात. आपण जी कर्म करतो त्या कर्मांचा एक बाह्य परिणाम जसा आहे तसा आपल्याच मनावर, आपल्याच चित्तावर होणारा अजून एक अंतर परिणाम देखील आहे. त्या अंतर परिणामाचा सत्कर्मांमुळं अतिशय चांगला प्रभाव अंतःकरण वृत्तीवर पडतो. त्याची बुद्धी ही सूक्ष्म प्रमेय जाणून घेण्यासाठी समर्थ होते. तो रमायला लागतो. एरवी सिनेमागृहात रमणारा, नाटक पाहायला जाणारा, राजस तामस, तामस नव्हे पण रजोगुणी आवड असणारा, ते त्याच्या जीवनातून कमी कमी होतं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही जीवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. अशा प्रकारे नामस्मरण करावं, ध्यानाला बसावं, संतसंगतीला जावं, श्रवण करावं असे भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. आणि जेव्हा सत्वगुण बळावतो तेव्हा तो, तो चिंतन करायला प्रवृत्त होतो। तेव्हा जो जीव विषयांचं चिंतन करतो असं त्यांनी म्हटलंय, कारण ते त्याला फार स्वाभाविक आहे, कारण जन्म झाला तोच विषयांमुळे झाला, वासनेमुळे झाला, आणि या जन्मातही तो वासनेच्या मागच धावणार, हे प्रत्येकाच्या बाबत सत्य ठरत नाही, तर काही त्याचे अपवाद होतात आणि तो इंद्रिय सुखाच्या पलीकडचा विचार करायला प्रवृत्त होतो। अशा सात्विक भावानी, सत्कर्मांनी, श्रवणानी, मननानी तो हळूहळू चिंतन करायला प्रवृत्त होतो। अर्थात चिंतन ही जी वेदांतामध्ये साधना म्हणून सांगितलेली आहे, ती साधना करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे प्रवृत्त झालेली व्यक्ती देखील चिंतनाची साधना कशी करायची याची त्याला फारशी कल्पना नसते। ध्यानाची कल्पना आली, नामस्मरणाची कल्पना आली, पूजेची कल्पना आली, सर्व प्रकारच्या साधनांची कल्पना आली, तरी चिंतन कसं करायचं याची साधकांना देखील, बऱ्याच साधकांना नीट माहिती नसते। कसं चिंतन करणार? चिंतन करणं म्हणजे केवळ विचार करणं का? चिंतन करणं म्हणजे केवळ तर्क लढवणं का? चिंतन करणं म्हणजे जे प्रवचनात ऐकलेलं आहे त्याचं मनन करणं, ते परत परत घोळवणं का? चिंतन करणं म्हणजे नेमकं काय करणं? अशा प्रकारची चित्तशुद्धी झाल्यानंतर आणि संत संगतीला आल्यानंतर इतर साधनं चोखाळत असताना त्याच्याबरोबर चिंतनाची साधना ही जरूर करावी। कशी करावी आपण आता थोड्या वेळ करू। चिंतनाची साधना करण्यासाठी म्हणून आपण डोळे मिटून बसू, थोडाच वेळ आहे। थोड्या वेळात आपल्याला साधायचं मात्र आहे। आता मी सांगितला तेवढा प्रवास आपला झालेला आहे असं गृहीत आहे। आपण आता गुरु कृपांकित आहोत। साधना करणारे आहोत, आपली कर्म सुधारलेली, विषय वासना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, करतो आहोत, संतांकडे आकृष्ट झालेले आहोत, सत्वभाव बळावलेला आहे असं गृहीत आहे। आपण ध्यानादी साधना देखील करणारे आहोत हे गृहीत आहे। चिंतन करताना सुरुवातीला एक मिनिट, दीड मिनिट थोड्या वेळात करायचं आहे। अजिबात विचार उठू देऊ नका, अमन राहा। किंचित काळ विचाररहित विचाराखेरीज राहिल्यानंतर असा संकल्प करा की या क्षणाला माझ्या ठिकाणी कोणताही काम अथवा कामना नाही. मी कामापासून पूर्णपणे वेगळा अलिप्त आहे. माझ्या ठिकाणी काम कामना नाही. असा संकल्प करा. काम नसल्यामुळं आपण शांत आहोत. क्षुब्धता आपल्याला सोडून गेलेली आहे असं संकल्प करा. आपण शांत स्वरूप आहोत. आपल्याला एकाही व्यक्तीचा मत्सर वाटत नाही. आपण मत्सर रहित आहोत असा संकल्प करा. सर्वेपि सुखिनः सन्तु. सर्व सुखी असोत. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वांना उत्तम आरोग्य असो. सर्वे भद्राणि पश्यन्तु. पवित्र परमात्माच सर्वांना दृष्टीला दिसो. दुःख मलाही नसावं आणि जगतात कुणालाही नसावं. जसा आरशात दिसतो तसा मी हा वरवरच आहे. ते माझं खरं स्वरूप नाही. ते प्रत्येक वर्षी बदलत गेलेलं ते माझं खरं स्वरूप नाही. मी देह नाही. मी मन आहे. मनोबुद्धी चित्ताने अहंकार नाहम. मन बुद्धी चित्त अहंकार याच्यापैकी काहीही मी नाही. ती माझी साधन आहेत. मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. या खऱ्या खुऱ्या चिंतनाबरोबर विश्वासाने तुम्ही तुमच्या ठिकाणी असणारी देहाची प्रतिमा काढून टाका. मन बुद्धी चित्त अहंकार उडवून टाका कि जे तुम्ही नाही आहात. देह मन बुद्धी बाजूला सारल्यानंतर देखील ते बाजूला सारले हे ज्याला समजलं मला तो शिल्लक आहेच. देह दृश्य होता हा मी मात्र अदृश्य आहे. देह आकारवान होता हा मी मात्र निराकार आहे. शाश्वत निराकार अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप शांत स्वरूप ब्रह्म मी आहे. अहम ब्रह्मा अस्मि. अविनाशी निराकार गुणरहित जाणीवरूप ज्ञानस्वरूप आनंद शांत स्वरूप परमात्माच मी आहे. अहम ब्रह्म जर मी एवं गुणविशिष्ट ब्रह्म असेल तर फक्त ब्रह्म म्हटलेलंच योग्य, अहम म्हणण्याचं काही कारण नाही. म्हणून अविनाशी ब्रह्म चैतन्य ब्रह्म आनंद ब्रह्म केवल ब्रह्म शांति ब्रह्म एवढंच अस्तित्वात आहे. हळूहळू या भावातून डोळे उघडायला हरकत नाही. हा भाव सांभाळूनही तुम्हाला डोळे उघडता येतील. हरी आहे चिंतनाची प्रक्रिया. अशा चिंतनाने जीव हा परमात्म सत्तेशी तद्रूपच होऊन जातो. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमा परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुख। हरि हरि।
श्री राम, काही निवेदन आहे? उद्यापासून सुरू होणाऱ्या भोगाव साधना शिबिरात काही कॅन्सलेशन झाल्यामुळे 7 ते 8 जागा शिल्लक आहेत, त्यामुळे एखाद्या ग्रुपला तरी जायचं असेल 6-7 जणांना एकदम तरी देखील जागा उपलब्ध आहेत। इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी। या आठवड्यातील पुढील गुरुवारपर्यंतची सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होणार आहेत। आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्काराचा वार आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत। निवेदन संपले।